अनिल अरुण यांच्या संगीताने नटलेलं आणि कवी शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं श्रोत्यांच्या खास पसंतीचं गीत रजनीगंधा जीवनीया बहरुनी आली। माणसाला गोव्याचे आंबे काजू फणस जसे प्रिय तशीच कोकणी बोलीही जवळची